एकच कवी दोन वेगवेगळ्या मूड्स मध्ये किती वेगळं लिहून जातो. एका ठिकाणी कवी म्हणतो की मला कोणीतरी सांगा काळोख खरा की प्रकाश, मला कोणीतरी सांगा काळोख खरा की प्रकाश, प्रकाशाची वांझ तहान निमूटपणे सोसणाऱ्या आंधळ्या मनाला दिसतं आणि जाणवतं एकच, अनादी भूतकालापासून अगम्य भविष्यापर्यंत सुस्त अजगरासारखा अद्वातद्वा पसरलेला हा काळोखच खरा. विश्वाच्याही अगोदर तो होता आणि विश्वाच्या नंतर सुद्धा तोच असेल. उत्पाती ज्वालामुखीची बनली त्याची मुरदाड त्वचा, त्रिखंडातलं हलाहल पचवून बनलंय त्याचं दगडासारखं मन, त्याच्या एकसुरी कुळकुळीत काळेपणात देखील किती किती पाशवी छटा, दंभाच्या अमानुषतेच्या निर्लज्ज स्वार्थी ढोंगाच्या सत्याचा मुखवटा चढवलेल्या धादांत असत्याच्या, एवंच तो काळोख सर्व शक्तिमान, तो अनादी, तो अनंत. आणि हेच सुधीर मोगे वेगळ्या मूड मध्ये गेल्यानंतर म्हणतात, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश.
फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. रान जागे झाले सारे ओ, पाय वाटा जाग्या झाल्या ओ, रान जागे झाले सारे पाय वाटा जाग्या झाल्या, सूर्य जन्म ताडोळी संगे जागल्या सावल्या ओ, ओ एक अनोखे लावण्य भरास भरास, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. दव पिऊन नवेली झाली गवताची पाती, दव पिऊन नवेली झाली गवताची पाती, गाणी जुनी चणवणे आली पाखरांच्या उठियो, क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख, आजचा प्रकाश जुना कालचा काळोख, चांदण्या किर सोनसळी अभिषेक चांदण्या किरणाचा सोनसळी अभिषेक सारे रोजचे तरी सारे रोजचे तरी सुवास सुवास फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश साऱ्या रंगावर आले ओ एक सोनेरी शिजात ओ साऱ्या रंगावर आले एक सोनेरी शिजाक भिडे काळ झाला थेट निळ क्षितिजाची हाक ओ ओ तुझ्या नसण्याची कळा तळास तळास भिटे अंधाराचे दरी खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश फिटे अंधाराचे